सदानंदाचा येळकुट बोला, नामाचा गजर झाला, कथा सांगाय वाघोबा आला, मारता विजयाचा पुरावा झाला, मणिमल्ल दैत्य मातहला, तीन लोकी आहाकार झाला, मणिमल्ल दैत्य मातहला, तीन लोकी आहाकार झाला, बाई श्री शंकरान शिव मल्हारीचा वेळा ह्यो अवतार धरिला, शंकरान शिव मल्हारीचा वेळा ह्यो अवतार धरिला, सदानंदाचा येळकोट बोला, नामाचा गजर झाला, कथा सांगाय वाघोबा आला, मारदंड विजयाचा पुरावा झाला, मणिमल्ल दैत्य मातहला, तीन लोकी आहाकार झाला, मणिमल्ल दैत्य मातहला, तीन लोकी आहाकार झाला, बाई श्री शंकरान शिव मल्हारीचा वेळा ह्यो अवतार धरिला, शंकरान शिव मल्हारीचा वेळा ह्यो अवतार धरिला. योग मायने ऋषी मुनी गेले कैलासाला, बाई श्री शंकरान शिव मल्हारीचा वेळा यो अवतार धरिला, शंकरान शिव मल्हारीचा वेळा यो अवतार धरिला, शंकरान शिव मल्हारीचा वेळा ह्यो अवतार धरिला, शंकरान शिव मल्हारीचा वेळा ह्यो अवतार धरिला. शंकरान शिव मल्हारीचा वेळा ह्यो अवतार धरिला, शंकरान शिव मल्हारीचा वेळा ह्यो अवतार धरिला, सदानंदाचा येळकोट बोला, नामाचा गजर झाला, कथा सांगाय वाघोबा आला, मारदंड विजयाचा पुरावा झाला, मणिमल्ल दैत्य मातहला, तीन लोकी हाहाकार झाला, मणिमल्ल दैत्य मातहला, तीन लोकी आकार झाला बाई श्री शंकरान शिव मल्हारीचा वेळा यो अवतार धरला शंकरान शिव मल्हारीचा वेळा यो अवतार